नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं राष्ट्रपतींचं आवाहन. पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. भूखंडांच्या सुयोग्य वापरासाठी राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर. आणि राज्यभरात थंडीच्या कडाक्यात वाढ. मराठवाड्याचा पारा 11 अंशांच्या खाली. आता सविस्तर बातम्या. पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. देशात मागच्या वर्षी सुरू केलेल्या लोकसहभागातून जलसंधारण या उपक्रमातून भूजल पुनर्भरणाच्या 35 लाखांहून जास्त संरचना निर्माण करण्यात आल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल 10 श्रेणीतल्या 46 विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यात राज्यश्रेणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातल्या कनिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला 2र्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विखे पाटील यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
महाराष्ट्र की काम किस उन्होंने आज पुरस्कार देकर सराहना की है. मैं हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी उनको बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूं. उनके मार्गदर्शन के तहत ये हम पुरस्कार ले पाए. पूरी हमारी वाटर रिसोर्स टीम और हमारी पूरी जो एनजीओज हैं जहां जल संचय और जन भागीदारी की भी काफी लोगों को हमारे स्टेट से पुरस्कार मिला है उनका भी मैं अभिनंदन करता हूं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं वितरण करतील. तामिळनाडूत कोईमतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून 18,000 कोटी रुपये जमा केले जातील. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली. हा दिवस प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस म्हणून साजरा केला जाणार असून दुपारी 1:30 होणाऱ्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन चौहान यांनी केलं आहे. ते म्हणाले,
हमारे प्रिय प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी 1:30 बजे किसान भाइयों और बहनों के खाते में किसान सम्मान निधि की राशि डालेंगे. 9 करोड़ किसानों के खाते में 18,000 करोड़ रुपए की राशि अंतरित की जाएगी. ये दिन प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस के रूप में मनाया जाएगा. मेरी आपसे अपील है, आइए इस उत्सव में आप भी भाग लीजिए.
दरमियान पंतप्रधान उद्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1 टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तामिळनाडूत नैसर्गिक शेतीविषयी 1 चर्चासत्राला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. पुण्यात शिवाजीनगर इथं कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी 2 रेस्क्यू सेंटर पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीनं तातडीच्या तसंच दीर्घकालीन अशा 2 प्रकारे उपाययोजना करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये ड्रोनच्या मदतीनं हल्लेखोर बिबट्यांना शोधून पकडणं तसंच त्यांची नसबंदी करणं आदी उपायांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे त्या सगळ्याच्या बद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या बिबट्याच्या आढावा बैठकीमध्ये.
नाशिक इथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यातल्या सिडकोसह विविध प्राधिकरणांकडच्या जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी राज्य मंत्रिमंडळानं धोरण जाहीर केलं आहे. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठीही धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणांमुळे राज्यात निवासी एकात्मक वसाहती तसंच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होण्यास मदत होणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा करण्यासाठी नवीन पदाची निर्मिती करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठाकरता शिक्षकांच्या 232 आणि शिक्षकेतर 107 अशा एकूण 339 पदांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातले महारोगी कुष्ठरोगी कुष्ठालय असे मानहानिकारक शब्द वगळण्याला तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 सुधारणा करण्याला मंत्रिमंडळानं या बैठकीत मान्यता दिली. राज्यात आज तापमान आणखी घसरल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यभरात सर्वात कमी 8.4 तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. नाशिक इथं 9 तर पुणे जळगाव मालेगाव गोंदिया तसंच यवतमाळ इथं सुमारे 9.5 तर नागपूर इथं 10.9 तापमान होतं. मराठवाड्यात बीड इथं 10.2 छत्रपती संभाजीनगर इथं 10.6 तर परभणी इथं 10.8 तापमानाची नोंद झाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 डिसेंबरपासून कार्यान्वित होत आहे. या विमानतळावरून 26 डिसेंबरपासून दिल्ली गोवा कोची आणि अहमदाबादसाठी अकासा एअरची नियमित उड्डाणं सुरू होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्त्रीरोग तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद 12-14 डिसेंबर दरम्यान होणार आहे. डॉक्टर पंडित पळसकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वंध्यत्व उपचारासंदर्भातल्या या परिषदेत सुमारे 30 जटिल शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहेत. नांदेड इथं आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली आणि वसमत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवाराची किंवा मतदाराची निवडणुकीसंदर्भात तक्रार असल्यास त्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा अशी सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं येत्या 25 तारखेला सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीविषयक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं राष्ट्रपतींचं आवाहन. पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वितरण. बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. भूखंडांच्या सुयोग्य वापरासाठी राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर. आणि राज्यभरात थंडीच्या कडाक्यात वाढ, मराठवाड्याचा पारा 11 खाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.